लाइट्स कैमरा एक्शन।
नमस्कार, मी अविनाश नारकर।
नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर।
तुम्ही ऐकताय लाइट्स कैमरा एक्शन,
कलाकार श्रुती सोबत।
आता एक फिल इन द ब्लँक्स राउंड। अविनाश सर, ऐश्वर्या जर ऍक्ट्रेस नसत्या तर काय असल्या असत्या?
तर मला असं वाटतं की मायक्रो हा तिचा सब्जेक्ट होता, त्यामुळे तिला पॅथॉलॉजिस्ट वगैरे तिला व्हायला आवडलं असतं।
अविनाश सरांची ही क्वालिटी मला बदलायला आवडेल। सवय रादर,
तो पंक्चुअल नाही आहे, तो त्याच्या पद्धतीने वेळेला मोल्ड करतो।
एक गोष्ट किंवा कॉम्प्लिमेंट जी तुम्ही आतापर्यंत ऐश्वर्याजींना दिलेली नाही आहे?
सगळंच देऊन झालेलं आहे।
बरं, मी जाऊ दे। मी म्हणते की आता तुम्ही हनीमूनला तर त्यांना घेऊन नव्हता गेलात, आता जर तुम्हाला कोणत्या हॉलिडे डेस्टिनेशनला जर घेऊन जायचं असेल तर कुठल्या डेस्टिनेशनला घेऊन जाल?
ती म्हणेल त्या, पण मी तुला सांगतो, मी आमचा नेहमी याच्यावरनच हे होतं की तुला वाद म्हणण्यापेक्षा आम्ही बाहेर पडताना ना कुठे जाऊया, कारण आम्ही ना दोन टोकं आहोत। फक्त आम्ही नवरा बायको म्हणून एकत्र आलो आहोत, म्हणजे घरातनं बाहेर पडताना आम्ही एकमेकांकडे बघतो की पहिलं कोण बोलणार आहे, डाव्या साईडने जायचं की उजव्या साईडने जायचं। आता आम्हाला इतकी सवय झाली आहे ना की एक दिवस ती ठरवते, एक दिवस मी ठरवतो। मग आता आम्ही कसं करायला लागलो, एकमेकांना गंडवायला लागलो। म्हणजे कसं की मला जर उजव्या बाजूने जायचं असेल तर मी मुद्दामच म्हणतो की डाव्या साईडने जाऊया का, कशाला उजव्या साईडने।
अविनाश सर, ऐश्वर्याजींसाठी एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर कोणतं कराल?
मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने।
वा, आणि मॅम मला सांगा की जर तुम्हाला एक चान्स मिळाला कोणाला सॉरी म्हणायचा तर तुम्ही कोणत्या व्यक्तीला सॉरी म्हणू इच्छिता?
मी त्यालाच सॉरी म्हणेन, कारण इतक्या गोष्टी मी चुकीच्या केल्या आहेत आयुष्यात। हां, कारण बाकीच्यांना सॉरी म्हणण्या इतकं आपण बाकीच्यांना कन्सिडर करायला पाहिजे, तसं मी नाही करत, त्यामुळे मी त्याला कन्सिडर करते तर मी त्याला सॉरी म्हणू शकते।
खरं काय हे मला मुलाकडनं कळेल खरं तर तुमच्या। खूप गप्पा झाल्या, आणि खरं तर खरंच तुम्ही लहानपणापासून यु नो तुम्ही कसे घडलात, तुमच्यावर काय संस्कार आहेत आणि तुम्ही किती छान संसार आज सांभाळताय, तर ते बघून खूप कौतुक वाटलं आणि अभिमानही वाटला। आणि तुमच्या आयुष्यातला ह्या अनेक क्षण असतात, पण त्यातली लाइट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तुम्ही कुठल्या क्षणाला म्हणाल?
मी त्याच ज्या दिवशी अमेचा जन्म झाला तो मला वाटतं तो माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि मोठा क्षण होता।
आणि आज खूप गप्पा झाल्या, कुठली गोष्ट छान होती?
तुम्ही आमच्या अशा छान साध्या सोप्या राहणीमानात तुम्ही ऍडजस्ट झालात आणि इतका आपण छान गप्पा मारल्या, हा माझ्यासाठी सगळ्यात आत्ताच्या याचा इंटरव्ह्यूचा खूप आनंदाचा क्षण, कारण माझ्या घरात थोडीशी अडचण असली तरी ना खूप प्रेम आहे, खूप असं ठासून भरलं
आहे।
सो ते फार महत्वाचं आहे।
आणि माझी आणि अविनाश सरांची तर अनेकदा भेट झाली आणि आमची खूप खेचाकीची झाली आणि खूप आम्ही प्रश्न उत्तरे केलेत, पण मला वाटतं मॅम मी तुम्हाला
पहिल्यांदा जरी आपण भेटत असलो म्हणजे इतका वेळ आणि इतक्या जवळकीने, तरी त्याच्यात काही इनिबिशन्स किंवा परकेपणा नव्हता, हेच मला नवीन वाटतंय। रादर तो पडदा मी माझ्या बाजूनेही ठेवला नाही, तो तुझ्या बाजूनेही तू ठेवला नाही।
ग्लॅड की तुम्ही तसं काही केलं नाहीत, पण आय एम रिअली हॅपी की तुम्ही इतक्या छान बिंदासपणे अख्ख्या महाराष्ट्रासोबत तुमचा आयुष्याचा प्रवास जो आहे तो पोहोचवला। थँक्यू so much and it was lovely meeting you both.
Same here. Thank you so much. 93.5